आणि थोडीशी डिवाईन कशी लागते बघून आहे ना आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथ केलं स्टाईल केलं तिच्या समोर फिक्का गोल्डे बोलायला पक्की बोल्डे खरंच खूपच असं.